चितर क्रमांक 13 येशूचा जन्म। योसेफ आणि मरियेले बेथलेमातून जावं लागत होत, काउन की शहर लोकांना भरून गेलं होतं, त्याच्यानं त्याले जगात मिळाली नाही। त्या दोघांनाही गायीच्या कोठ्यात आसरा घ्यावा लागला, जिथे मरियेले येशूले जन्म द्यावा लागला। त्या रात्रीत दूत मेणवाड्यात मेंढर चारणाऱ्याले भेटले, त्याले त्या दूतानं बेथलेमात येशू जन्मला हे खबर सांगितली, आणि तेवढ्यात अभयात काही स्वर्गदूत प्रगट झाले। ते परमेश्वराचे जोरात गाणे म्हणत होते आणि परमेश्वराची स्तुती करत होते। मेंढर चारणारे तारणकर्त्या येशूले पाहायला गेले।